वाचव, अरे गोष्ट सांग ना काय ती।
लबाड कोल्हा हौदत पडला, बघता बघता घोटाळा झाला।
घोटाळा झाला, अरे काय घोटाळा झाला?
अहो लबाड कोल्हा हौदत पडला, बघता बघता घोटाळा झाला। हौदत होतं निळच पाणी, रंगत त्याचा बदलून गेला।
आता निळ्या पाण्यात पडल्यावर निळाच होणार नाही का? भांड कुठलं असणार? अरे थापा मारणं म्हणजे सोपं काम नाही, सगळ्यांना जमत नाही माझ्यासारखं।